नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. पंढरपूरमध्ये उद्यापासून 24 तास दर्शन सुविधा. आणि राज्य शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षेत 10वीचे 29% तर 12वीचे 39% परीक्षार्थी उत्तीर्ण. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. 2019 कर्जमाफी योजनेतल्या सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणं शक्य होईल. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. कारागृहांमधल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीनं वाढ करत ते 50,000 रुपये करण्याचा तसंच निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24,95,00,000 रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निधीतून क्रीडा संकुलात सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो यासाठीची मैदानं, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशी कामं करता येणार आहेत. बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशांनी घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणे त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो पालकमंत्र्यांच्या बीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला.
राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये जायकवाडी धरणात 32%, कोयना धरणात 49%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला आहे. राज्य मंत्रिमंडळापुढे काल झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी तूर किंवा बाजरीच्या पेरणीला प्राधान्य द्यावं तसंच उगवून आलेल्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले,
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी मला वाटतं पूर्ण झाली असेल, परंतु काही जणांची जर पेरणी राहिली असेल तर त्यांनी आता कपाशी वगैरे अशा पिकाकडे न वळता तूर किंवा बाजरी या पिकाकडे वळावे आणि याची पेरणी करावी. पिकांची वाण निवडत असताना सुद्धा कमी कालावधीचे वाण निवडावेत. सध्या वातावरण थोडंसं कोरडं आणि ढगाळ झाले, साधारणतः आता आपण जर बघितलं तर पिकं हे अगदी 2-3 पानांवरची पिकं आहेत, 4 पानांवरची पिकं आहेत आणि या पिकांना आपल्याला लाईफ सेव्हिंग सिंचन आपल्याला द्यावं लागेल.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर इथं भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचं नियोजन अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी येत्या 16 तारखेपासून पददर्शन सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE नं R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका काल जारी केली. त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. इयत्ता 8वीमधली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE नं स्पष्ट केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.53% विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12वी परीक्षेत हे प्रमाण 38.72% इतकं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा 10वीचा निकाल 34.27% तर 12वीचा निकाल सुमारे 53% लागला आहे. लातूर विभागाचा 10वीचा निकाल 34.55% तर 12वीचा निकाल 46.53% इतका लागला आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेला निर्णय केंद्रीय समितीनं कायम ठेवत पीक विमा कंपनीचं अपील फेटाळून लावलं आहे. पुढील 7 दिवसात पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश समितीनं दिले आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. खरीप 2025 धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी 1504 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले होते. त्यापैकी 56 महसूल मंडळातल्या 368 प्रयोगांवर विमा कंपनीनं आक्षेप घेत आधी राज्य आणि नंतर केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती. लातूर जिल्ह्यातल्या शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिले. विशेष मतदार यादी पुनरीक्षण SIR मोहिमेत कन्नड तालुक्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनानं त्यांचं विशेष कौतुक केलं. संत नामदेव महाराज तसंच संत जनाबाई यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन होत आहे. योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यातर्फे या पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 1:30 दरम्यान होणाऱ्या स्वागत समारंभात पालखीचा अश्वरिंगण सोहळा होणार आहे. वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग पायवारी काल धाराशिव जिल्ह्यात कळंब शहरात दाखल झाली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत 15 दृष्टीहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय. आणि राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा, 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.